नमस्कार, मी अभय धुमाळ। ऐकूया काही ठळक घडामोडी। राज्यातल्या अनेक भागात आजही जोरदार पाऊस सुरू आहे। नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आलेल्या पुरात 3 जण वाहून गेले आहेत। पुरामुळे केळी, पपई आणि कापसाच्या पिकाला धोका निर्माण झाला आहे। अमरावती जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यात 2 तर अक्राणे तालुक्यात 1 जण वाहून गेला आहे। नाशिक, नंदुरबार, बीडसह अनेक जिल्ह्यात पिकं संकटात सापडली आहेत। बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात सततच्या पावसामुळे उडीद, कापूस, सोयाबीन, मूग, बाजरी, तूर, कांदा आदी पिकं सडून गेली आहेत। नाशिकमध्येही 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतामध्ये पाणी शिरलं आहे। दुसरी भारत सिंगापूर गोलमेज परिषद आज सिंगापूर इथं झाली। भविष्यात दोन्ही देशात सहकार्य वाढवण्याबाबत दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली। डिजिटायझेशन, कौशल्य विकास, शाश्वत विकास, आरोग्य आणि औषधी या क्षेत्रांबद्दल यावेळी चर्चा करण्यात आली। केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, एस जयशंकर, अश्विनी वैष्णव आणि पियुष गोयल या परिषदेला उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीनं उद्या पुकारलेला एक दिवसीय बंद मागे घेण्यात आला आहे। मुंबई सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यापारी प्रतिनिधींची बैठक झाली। व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत एक उच्चस्तरीय समिती स्थापन करून एका महिन्यात या समितीचा अहवाल घेण्याचं आश्वासनानंतर हा बंद मागे घेण्याचा निर्णय समितीनं घेतला। राज्यभरातल्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पॅनिक बटन बसवणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे। शाळांमध्ये तक्रार पेट्या बसवण्याचं काम तातडीनं पूर्ण करणार असून पोलिसांच्या उपस्थितीत या पेट्या उघडण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं काल घेतल्याचं त्यांनी आज बातमीदारांशी बोलताना सांगितलं। दरम्यान बदलापूर प्रकरणातल्या आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे। कल्याण इथं 10 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। कल्याण जिल्हा सत्र न्यायालयानं त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं आज पहाटे निधन झालं। ते 70 वर्षांचे होते। सरपंच, विधान परिषद, विधानसभेचे सदस्य ते लोकसभेचे खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे। शिक्षण, सहकार आणि कृषी क्षेत्रात त्यांनी महत्वाचं योगदान दिलं आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 612 अंकांची वाढ झाली आणि तो 81,698 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 187 अंकांची वाढ नोंदवत 25,011 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।